चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं प्रतिटन 3,450 रुपये ऊस दर द्यावा अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसंच सोमेश्वरनं विनाकपात 3,450 दर दिला तर कृती समितीच्या वतीनं कारखान्याच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येईल असंही काकडे यांनी सांगितलं. माळेगाव साखर कारखान्यानं उसाला उच्चांकी दर दिल्यामुळं कृती समितीच्या वतीनं कारखान्याच्या संचालकांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. याबाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माळेगाव कारखान्यानं गेटकेंच्या मेहरबानीवर दर दिला असल्याचा आरोप केला होता. याचाही खरपूस समाचार काकडे यांनी पत्रकात घेतला आहे. सोमेश्वरनं सभासदांना जादा दर न देता 44 कोटींचा निधी तयार करून ठेवला. अनेक विकास कामांच्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात कामाला सुरुवातही नाही, त्यामुळं कारखान्याची अकार्यक्षमताच दिसून आल्याचं काकडे यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षात सोमेश्वरनं शिक्षण संस्था इमारतीच्या नावाखाली सभासदांचे सुमारे 8.50 कोटी रुपये कपात करून घेतले. तसंच कारखान्यात गरज नसताना अनावश्यक कामांचा घाट घातला. जादा उसदर मिळण्यासाठी गेल्या वर्षी 20 कोटींच्या चढ उतार निधीला सभासदांनी मंजुरी दिली होती. त्यातून 150 रुपयांची तरतूद करत 3,450 रुपये दर देणं सोमेश्वरला सहज शक्य होतं, पण ते कारखान्यानं केलं नाही. हा दर दिला तर आम्ही तुमचाही जाहीर सत्कार करू, असं काकडे म्हणाले. माळेगाव कारखान्याबाबत बोलताना काकडे म्हणाले, सोमेश्वरचा जन्म गेटकेंच्या उसावर झाला. गेटकेंला कमी पैसे दिल्यामुळं सभासदांना जादा पैसे मिळाल्याचंही काकडे यांनी सांगितलं. गेल्या 7-8 वर्षापूर्वी सोमेश्वरनं विस्तारीकरण केल्यानंतर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भाग अनामतच्या नावाखाली लाखो रुपये घेत त्यांना नाममात्र सभासद केलं गेलं. शिवाय 67 कोटींचा तोटा भरून 266 कोटी रुपये कर्ज फेडल्याचं अध्यक्षांचं म्हणणं आहे. मुळात हा तोटा आणि कर्ज तुम्ही संचालक असतानाच झालेलं नाही का, असा प्रश्नही काकडे यांनी उपस्थित केला. शिवाय सभासदांना FRP पेक्षा 1 रुपयाही अधिक मिळालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच संचालक मंडळानं वीजनिर्मितीसह विस्तारीकरणाचा घातलेला घाट कृती समितीच्या योग्य हस्तक्षेपामुळंच आमदार अजित पवार यांनी थांबवला. सोमेश्वर कार्यक्षेत्रात 265 जातींच्या ऊसाची रिकव्हरी कमी असल्याचा मुद्दाही काकडे यांनी अमान्य केला. तसंच या ऊसजातीमुळंच कारखान्याचा उतारा वाढला असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलं. माळेगाव गेली 5 वर्ष कामाच्या निविदा खरेदी ऑनलाईन पद्धतीनं करत आहे. सोमेश्वरमध्ये जाणीवपूर्वक ही पद्धत अवलंबली जात नाही, ती सुरू करावी अशी मागणीही काकडे यांनी केली.